हॅलो, परमेश्वर नव्या साहेब बोलतात ना? साहेब नमस्कार, मी अमित गुजराती बोलतोय, परांजपे की आर्यवर्ता प्रोजेक्ट मधून सर नाशिक. हा सर, काय होतोय सर विचार पुढचा?
सर नाही, ते आले नाही अजून इथे नाशिकपर्यंत आहेत. त्यांची आमची काही टेस्ट पण झाली, त्यांच्या पण माझं बोलणं नाही झालंय.
ओके,
आता मग मी काही असेल तर मी त्यांना घेऊन येईल. आपण येतो इकडे नाशिकमध्येच राहिला.
ओके
आणि मी घेऊन येईल.
ओके सर, ओके, वाट बघतो सर.
ओके.